आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथियोपिया, ओमान या तीन देशांच्या भोंवडेर वतात. बिहारचे मंत्री नितीन नवीन हांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नेमणूक जाल्या. रेल्वे पुराय ब्रॉडगेज नेटवर्काचे विद्युतीकरण पुराय करपाच्या वाटेर आसा. आर्जेंटिनाचो फुटबॉल खेळगडो लियोनेल मेस्सी आज आपल्या गोट इंडिया टूरच्या चौथ्या निमाण्या पावण्यात नवी दिल्लीन पावतलो. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती धर्मशाळांत जाल्ल्या 5 मॅचींच्या माळेंतल्या 3रा टी ट्वेंटी खेळान भारतान दक्षिण आफ्रिकेक 7 विकेटींनी हरयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथियोपिया आणि ओमान या तीन देशांच्या भोंवडेर वतात. आपल्या भेटीच्या पहिल्या पावण्यात मोदी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन हांच्या आमंत्रणाचे जॉर्डनाक वतले. प्रधानमंत्री मोदी जॉर्डनच्या राजाबरोबर द्विपक्षीय संबंधांच्या पुराय पैलूंचो नियाळ घेतले आणि प्रादेशिक मुद्द्यांचेर विचारांचो दिवप घेवप करतले. प्रधानमंत्री 16 डिसेंबराक इथियोपियाक वतले. मोदी हांची ही इथियोपियाची पहिली भेट. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री इथियोपियाच्या प्रधानमंत्र्यांक मेळटले. भारत इथियोपिया द्विपक्षीय संबंधांच्या सगळ्या पैलूंविशी ह्या भेटी वेळार व्यापक चर्चा जावपाची शक्यताय आसा. प्रधानमंत्री आपल्या भेटीच्या निमाण्या पावण्यान ओमानाक वतले. ते ओमानचे सुलतान हैतम बिन तारीख हांची भेट घेतले. वेपार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, तंत्रगिन्यान, शेती, संस्कृताय या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या द्विपक्षीय भागीदारीचो पुराय नियाळ या भेटीन जातलो अशी अपेक्षा आसा. भाजप संसदीय मंडळान पक्षाचे वरिष्ठ फुडारी नितीन नवीन हांची पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नेमणूक केल्या. संघटनात्मक फुडारी वळख आशिल्ले नबीन सध्या पाटणा जिल्ह्यांतल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघांतले आमदार आसात. नितीश कुमार हांच्या फुडारपणाखालच्या बिहार सरकारान ते रस्ते बांधकाम मंत्री आसात. नबीन हे भारतीय जनता पक्षाचे मालगडे फुडारी आदले आमदार सर्गेस्त नबीन किशोर प्रसाद सिन्हा हांचे पूत. 45 वर्सां पिरायचे नबीन हे पक्षाच्या इतिहासातले सगळ्यांत तरणाटे कार्यकारी अध्यक्ष. ह्या पदाचेर नेमणूक जाल्लो तो बिहारांतलो पहिलो भाजप फुडारी. प्रधानमंत्रीन भाजपचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी नितीन नवीन हांकां राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जाल्ल्या खातीर परबी दिल्या. काल उर्जा संवर्धन दीस ह्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीन राष्ट्रीय उर्जा संवर्धन पुरस्कार NECA 2025 आनी उर्जा संवर्धनाची राष्ट्रीय चित्रकला सर्त 2025च्या जैतिवंतांचो भोवमान केलो. उर्जा संवर्धन आता फक्त पर्याय न्हय तर सध्याच्या काळाची गरज असा असे कार्यावळीत उलयतना राष्ट्रपतींनी सांगले. उर्जा संवर्धन आणि निवळ उर्जा संक्रमणाच्या मळार भारतान महत्वाची पावलां उभारल्यात असे राष्ट्रपती मुर्मू हांनी सांगले.
क्लीन एनर्जी की प्रतिबद्धता समय सीमा से पहले ही पूरी कर ली है. ये हमारी ऊर्जा दक्षता और डीकार्बोनाइजेशन की दिशा में बड़ी उपलब्धि है. राष्ट्रीय स्तर पर प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना शुरू की गई है, जिसके तहत घरों में रूफटॉप सोलर सिस्टम्स लगाए जा रहे हैं. इसमें उन घरों को मुफ्त बिजली मिलेगी और फॉसिल फ्यूल पर निर्भरता कम होगी.
रेल्वे पुराय ब्रॉडगेज नेटवर्काचे विद्युतीकरण पुराय करपाच्या वाटेर आसा आनी 25 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांत 99% विद्युतीकरण जालां. रेल्वे मंत्रालयान 2019 ते 2025 ह्या काळांत 33,000 किलोमिटरां परस चड मार्गांचे विद्युतीकरण जाल्ल्याची माहिती दिल्या. ह्या काळांत जाल्ले एकूण विद्युतीकरण जर्मनीच्या पुराय रेल्वे जाळ्या इतलेच आसा आनी हाजे वेल्यान नितळ आनी कार्यक्षम रेल्वे ट्रॅक्शनच्या विस्तारान देशाची व्यापक क्षमता दिसून येता असे मंत्रालयान मुखार सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
September 22 नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन GST.
भारतीय नौदळ 17 डिसेंबर 2025 गोंयच्या INS हंसा हांगा नौदलाचे मुखेल ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हांच्या उपस्थितीन आपले दुसरे MH-60R हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन INAS-335 कमिशन करतली. ह्या स्क्वॉड्रनाच्या आसपावाक लागून भारतीय नौदळाची अभिन्न विमानन क्षमता वाढतली. प्रगत शस्त्रां सेन्सर्स आनी एव्हिओनिक्स प्रणालींनी सज्ज आशिल्ले हे हॅलिकॉप्टर भारतीय नौदळा खातीर एक बहुमुखी आनी सक्षम संसाधन थारता, जे पारंपारीक तशे असमित धोक्यांक तोंड दिवपा खातीर वाढीव क्षमता प्रदान करता. ह्या महिन्याच्या पहिल्या दोन सप्तकांत परकी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारांतल्यान 17,955 कोटी रुपया काढल्यात. नोव्हेंबरांत तांणी 3,765 कोटी रुपया काढिल्ले. हाच्या आदी ओतुब्रांत परकी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारांत 14,610 कोटी रुपये गुंतवणूक केली. सप्टेंबरांत तांणी 23,885 कोटी रुपया, ऑगस्टांत 34,990 कोटी रुपया आनी जुलयांत 17,700 कोटी रुपया काढिल्ले. अर्जेंटिनाचो फुटबॉल खेळगडो लियोनेल मेस्सी आज आपल्या गोट इंडिया टूरच्या 14 निमाण्या पावण्या नवी दिल्लीत पावतलो. मुखेल कार्यावळ अरुण जेटली स्टेडियमांत जातली. दिल्ली भेटी वेळार मेस्सी 3 युवा ट्रॉफी जिखपी मिनर्वा अकादमी पंगडाचो भोवमान करतलो. तशेंच ह्या कार्यावळीचो एक भाग म्हणून 9 खेळगड्यांची सेलिब्रिटी फुटबॉल सर्तूय जातली. लियोनेल मेस्सीचो गोट इंडिया टूर ह्या महिन्याचे 13 तारखेक कोलकातांत सुरू जाल्लो. नामनेचो फुटबॉल खेळगडो लियोनेल मेस्सीन कोलकाता स्टेडियमांतल्यान भायर सरल्या उपरांत जाल्ल्या गोंदळ आनी जाळपोळीची चौकशी निवृत्त न्यायाधीश असीम कुमार रॉय हांच्या फुडारपणा खालची चौकशी समिती करता. समिती वांगड्यांनी काल सॉल्ट लेकांतल्या युवा भारतीय क्रीडांगणाक भेट दिली. चौकशी अजून प्राथमीक पावण्यार आसा अशें निवृत्त न्यायाधीश असीम कुमार रॉय हांणी सांगले. मजगती मेस्सीच्या कार्यावळीचो आयोजक सताद्रू दत्ताक काल 14 दिसांच्या पुलीस कोठडीन दवरला. हे घडणुके संबंदी पुलिसांनी 2 गुन्ह्यांव नोंद केल्यात. राज्यपाल सीव्ही आनंद बोस हांणी काल स्टेडियमाक भेट दिली. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या फुडारपणाखाला महाराष्ट्र सरकारान काल मुंबईत राज्य पावण्यावेल्या खेळां उपक्रम प्रकल्प महादेवचे उक्तावण केले. प्रकल्प महादेव महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन विलेज, सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन सिडको आनी महाराष्ट्र सरकाराच्या खेळा खात्याच्या भागीदारीन राबयतले. भारतीय हवामान खात्यान आज तेलंगणा अंतर्गत कर्नाटकान कुडकुड्याचे शी पडपाचो अदमास उक्तायला. आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, उदेंत मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा आनी पंजाबान कांय वाठारांनी दाट धुकें पडपाची शक्यताय आसा अशें IMD सांगलां. तशेंच आज अंदमान निकोबार जुव्यांचेर कांय सुवातींनी गडगड आनी जोगला मारपासयत नेटान वारें मारून पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हवामान एजन्सीच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या 2 दिसांत वायव्य भारतांत उण्यांत उणें तापमान लवलव 2 अंश सेल्सियस देंवतलें. स्कॉशान भारतान चेन्नईत अव्वल मानांकित हाँगकाँगाचेर जैत मेळून पयले स्कॉश विश्वचषक जिखले. यजमान भारतान काल सांजवेळा जाल्ले निमाण्या खेळांत हाँगकाँगाचेर 3-8-0 अशी मात केली. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती धर्मशाळांत हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमाचेर जाल्ल्या 5 मॅचीच्या माळेंतल्या 3रा T20 खेळांत भारतान दक्षिण आफ्रिकेक 7 विकेटींनी हरयलो. दक्षिण आफ्रिकेन दिल्ल्या 118 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करतना भारतान 15.5 ओव्हरींनी 3 बाद 120 धावण्यो केल्यो. अभिषेक शर्मान सगळ्यांत चड 35 धावण्यो केल्यो जाल्यार तिलक वर्मान 25 धावण्याचेर नाबाद उरलो. ताच्या आदी भारतान कुरुबावलो जिखून पयली गोलंदाजी करपाचे निवडले. पयली फलंदाजी करपी दक्षिण आफ्रिका निर्धारित 20 ओव्हरींनी 117 धावण्यो करून ऑल आउट जाली. कर्णधार एडन मार्क्रमान सगळ्यांत चड 61 धावण्यो केल्यो. भारता खातीर अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आनी कुलदीप यादव हांणी दरेकी 2 विकेटी घेतल्यो. ह्या जैताक लागून भारतान 5 मॅचीच्या माळेंत 2-8-1 अशी आघाडी घेतल्या. हे माळेंतली 4थी मॅच बुधवारा लखनौ शारांत जातली आनी निमाणी मॅच शुक्रारा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथिओपिया आनी ओमान ह्या 3 देशांच्या भोंवडेर वतात. बिहारचे मंत्री नितीन नबीन हांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नेमणूक जाल्या. अर्जेंटिनाचो फुटबॉल खेळगडो लियोनेल मेस्सी आज आपल्या गोट इंडिया टूरच्या 14 निमाण्या पावण्यार नवी दिल्लीत पावतलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.